श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। 13व्या अध्यायाचा 24वा श्लोक काल आपण पाहिला। परमात्म्यानी आणि माऊलींनी ते सांगताना आपल्या आत्म्याला पाहण्यासाठी, आपल्या आत्मस्वरूपाला पाहण्यासाठी तीन उपाय सांगितलेत। तीन उपाय कोणते? पहिला उपाय आत्मध्यानाचा उपाय, दुसरा उपाय सांख्य सिद्धांताप्रमाणे स्वतःला पाहणे, आणि तिसरा सिद्धांत कर्मयोगाचा वापर करून आपण स्वतःला पाहू शकतो। तया आपणपयाच्या पोटी आत्मध्यानाची यादिठी, ध्यानाची या नाही ध्यानाची यादिठी, देखती गा किरीटी आपण पीची। स्वतः स्वतःलाच पाहू शकतात पण आत्मध्यानाच्या मार्गाने। आणि पै दैव बगे, काही जे फार दैववान असतात, चित्त देती सांख्य योगे, त्यांना सांख्य योग्या योगाच्या माध्यमातून पटकन त्या ज्ञेय ब्रह्मापर्यंत पोचता येतं। एक ते अंग लगे कर्माचे नी, आणि काही कठोर कर्मयोगाचे आचरण करून आपल्या आत्मस्वरूपापर्यंत पोचू शकतात। आज 25व्या श्लोकापासून पुढचा भाग आपण घेऊया। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अन्ये त्वेव मजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चाति तरन्येव मृत्युं श्रुतिपरायण। काही जे दुसरे असतात त्या आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून, म्हणजे आपल्या गुरूंपासून, म्हणजे आचार्यांपासून श्रवण करून उपासना करतात। श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूसागरातून तरुण जातात। आता हा चौथा मार्ग सांगतात बरं का। पहिला ध्यानाचा, दुसरा सांख्याचा, तिसरा कर्माचा, आणि चौथा हा सद्गुरूच्या शब्दावर विसंबून सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करण्याचा, सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे नामस्मरण करण्याचा, किंवा सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे उपासना करण्याचा हा चौथा मार्ग आहे। येणे येणे प्रकारे निस्तरती साचो कारे हे भवभे उभरे आगवेची परीते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाचिया विश्वासे टेकती बोला जे हिताहित देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरीती देती सुख तयाचेनी मुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती तया ऐकणे याची नावे ठेविती गागवे तया अक्षरासी जीवे लोण करीती तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासुनी निगती ओजा गोमटिया। कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारानेच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात चांगल्या तऱ्हेने, ते सुद्धा तरुण जातात। कोण ते असे करतात की अभिमान देशोधडी धरून त्या गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात। यातला पहिलं जे पद आहे, अभिमान देशोधडी करून, अभिमानाला घालवून, परीते करीती ऐसे अभिमानू दवडूनी देशे आणि एकाची हा विश्वासे टेकती बोला। एकाची म्हणजे सद्गुरूच्या बोलण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतात, 99.9% नाही पूर्ण 100% विश्वास ठेवतात, आणि म्हणून त्या एकावर, त्या गुरुवर उपदेश, त्याच्या उपदेशावर विश्वास ठेवला तर ते गुरु हिताहित पाहतात, आपलं हित कशात आहे, अहित कशात आहे, जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात आणि शिष्याला दुःख कशामुळे होते हे विचारून त्याचे दुःख निवारण करतात आणि त्याला सुख देतात. सुख आणि दुःख म्हणजे हे आपले सांसारिक नव्हे, आध्यात्मिक. त्यांच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. लक्षात असू द्या, अंगाने आणि मनाने. नुसतं आचरण करणे हे अंगाने होऊ शकतं, नुसतं आचरण करणे हे बुद्धीने पण होऊ शकतं, पण जे गुरु सांगत आहे त्याचा अभिप्राय मनामध्ये साठवून मनाने सुद्धा ते तसेच आचरण करतात. आपल्या सर्व कर्तव्याला ऐकण्याचेच नाव ठेवतात. सर्व इंद्रिये त्यांचे कानच होऊन जातात, म्हणजे ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात. गुरु बोलतो आणि हा ऐकतो आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव पूर्णपणे ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा अर्जुना, ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून, म्हणजे या जन्म मरणाच्या परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात, फक्त सद्गुरूच्या एका शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून. ऐसे से हे उपाये बहुवस येथे पाहे, जाणावया होये की वस्तू, आता पुरे हे बहुत पै सर्वार्थांचे मथित, सिद्धांत नवनित देऊ तुझ, ये तुले नी पंडुसुता अनुभव लहाणाईता, येर तव तुझ होता सायास नाही, म्हणोनी बुद्धी रचू मतवाद हे खांचू, सोली व निर्वंचू फलितार्थुची. म्हणतात एक परमात्मा आणि त्याला जाणायला इथे हे चार उपाय तुला सांगितलेत. चार उपाय, ध्यान, अष्ट कर्मयोग, सांख्ययोग आणि सद्गुरूच्या वचनावर पूर्णपणे विश्वास ठेवणे, हे चार उपाय. आता याविषयी फार बोलणे पुरे. आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला मी आता देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे, मग इतर म्हणजे ब्रह्म अनुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती हे सगळे होण्याला तर तुला श्रम पडणार नाही, हे तुला सहज समजून येईल. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू, इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू आणि स्वच्छ गर्भित असा शुद्ध अर्थ तुला देऊ. म्हणून बुद्धी रचू मतवाद सुद्धा खाचू, सोली व निर्वंचू फलितार्थ, तो सोली व अर्थ तुझ्या पदरात मी टाकतो, असे देव अर्जुनाला म्हणाले. यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावर जंगमं, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरतर्षभ. हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर आणि जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो असे जाण. स्थावर आणि जंगम हे माहिती आहे ना आपल्याला, चर आणि अचर, जे चालू फिरू शकतात आणि जे स्थिर असतात, दगड माती हे स्थिर प्रकार असतात. तर असे स्थावर आणि जंगम जितके काही पदार्थ उत्पन्न होतात ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो. आता मागे आपण ऐकलं क्षेत्र म्हणजे काय आणि त्यात असलेला ज्ञेय ब्रह्म हा क्षेत्रज्ञ. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझा आपण पेजे दाविले, आणि क्षेत्र सांगितले आघवे जे, तया एरांच्या मेळी होई जे भूती सकळी, अनिल संगे जळी कल्लोळ जैसे, का ते जाणी उखरा भेटी जालिया विरा, मृगजळाचिया पुरा रूप होय, नाना धारा धरधारी झळंबलिया वसुंधरी, उठी जे जेवी अंकुरी नाना विधी, तैसे चराचर आघवे जे काही जीवू नावे ती तो उभय योगे संभवे ऐसे जाण। या लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना पासून न होती भिन्ना भूत व्यक्ती।
तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखविले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले, क्षेत्र म्हणजे 36 तत्वाचे बनलेले क्षेत्र, वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफामध्ये, एकमेकांच्या संबंधामध्ये सर्व प्राणी उत्पन्न होतात। मनुष्यच नव्हे तर सर्व प्राणी, अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन यांचा संबंध झाला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो, अथवा पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयतांच्या म्हणजे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज। जीव, सजीव, सजीव आणि निर्जीव दोन प्रकार असतात, ज्याच्यामध्ये जीव आहे तो सजीव झाला। तर हे जीव असलेले जेवढे काही प्राणी दिसतात ते क्षेत्र आदि क्षेत्रज्ञ याच्या संयोगाने उत्पन्न होतात। अर्जुना, याकरिता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष आणि प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत। जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ कर्मयोगाप्रमाणे सांगितले तसेच सांख्ययोगाप्रमाणे, सांख्य सिद्धांताप्रमाणे पुरुष आणि प्रकृती, जोपर्यंत पुरुष आणि प्रकृती एकत्र येत नाही तोपर्यंत हा प्राणी समुदाय, हा सजीव समुदाय अस्तित्वात येऊ शकत नाही।
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यत्यं यः पश्यति स पश्यति।
सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारखा असणाऱ्या आणि या नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाशी असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो तोच ज्ञान्यांमधला डोळस होय। फार महत्वाची गोष्ट बरं, ज्ञानी ज्ञानी जे म्हणून जे मिरवतात ना ते खरे ज्ञानी नाही, ज्ञानांमधला जो डोळस आहे तोच खरा। तो कोण? जो सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारखा असणारा आणि अविनाशी असे जे तत्व आहे, अविनाशी ब्रह्म, त्या ब्रह्माला जाणतो, त्या परमेश्वराला जाणतो, त्या पुरुषाला जाणतो, तोच ज्ञानातील डोळस असं माऊली सांगत आहे।
पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसी चिते आहे ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा। भूते आगवीची होती एकाची एक आहाती परी पै भूत प्रतीती वेगळीक असे। यांची नामे ही आनाने अनारिसी वर्तने वेशही सिनाने आगवे यांचे। ऐसे देखोनी किरीटी भेद सुसी हनपोटी तरी जन्माचिया कोटी नलाहसी निघो। पै नाना प्रयोजनशिळे दीर्घे वक्रे वर्तुळे होती एकीचीच फळे तुंबिणीची। हो तू का उजू वाकुडे परी बोरीचे हे नमोडे तैसी भूते अवगडे वस्तू उजू।
वस्त्रपणा ही जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे, म्हणजे सुताचे रेषे मिळूनच एक वस्त्र तयार होत असते। अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे, म्हणजे एक कापड जर असेल तर तो कापड जरी आपल्याला कापडाच्या रूपाने दिसत असला तरी तो एक तंतूंचा समुदाय आहे, धाग्यांचा समुदाय आहे, दुसरं काही नाही। सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात आणि ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणाऱ्याला भिन्न भिन्न रूपाने अनुभवाला येतात। या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत, या सर्वांचे वेशही वेगवेगळे आहेत अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटामध्ये द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता याव्याचे नाही. द्वैत म्हणजे मी वेगळा आणि तो वेगळा, मी श्रीमंत तो गरीब, मी पुरुष ती स्त्री, हा द्वैत, ही सगळी द्वैत कल्पना जोपर्यंत जात नाही आणि सर्वानुभूती असलेला परमात्मा आपल्याला ठाई ठाई अनुभवाला येत नाही तोपर्यंत आपण या जन्म मृत्यूच्या परंपरेच्या बाहेर जाऊ शकत नाही. अनेक कारणांमुळे लांब, वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकारांची दुधी भोपळ्याची फळे, म्हणजे ज्याला आपण लौकी म्हणतो आजच्या भाषेत, भोपळा म्हणतो, तर दुधी भोपळ्याची जी फळे निरनिराळ्या आकाराची असतात, तर त्या दुधी भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात, बोरीचे लाकूड सरळ, वाकडे कसेही असे नका, पण ते बोरीचे यात अन्यथा होत नाही कारण ते बोरीचेच लाकूड. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यांना व्यापून असणारी ब्रह्मवस्तू ही मात्र सरळ आहे. अंगारकणी बहुवसी उष्णता समान जैसी तैसा नाना जीवराशी परेशु असे गगन भरी धारा परी पाणी एकची वीरा तैसा या भूताकारा सर्वांगितो हे भूत ग्राम विषम परी वस्तु ते येथ सम घटमठी व्योम जिया परी हा नाशता भूता भासू एथ आत्मा तो अविनाशू जैसा केयुरादिकी कसू सुवर्णांचा एवं जीवधर्महीनु जो जीवासी अभिन्नु देखे तो सुनयनु ज्ञानियान माजी ज्ञानाचा डोळा डोळसा माजी डोळसू तो विरेशा हे स्तुती नो हे बहुवसा भाग्याचा तो. निखाऱ्याच्या अनेक ठिणग्यांमधून उष्णता एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशींमधून एक परमात्मा हाच असतो. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी मात्र एकच आहे त्याप्रमाणे या भूतांच्या आकारांच्या सर्वांगामध्ये तो परमात्मा एकसारखा संचारलेला आहे. जसे घागरीमध्ये आणि घरामध्ये आकाश एकच असते पण आपल्या अंगणातून पाहिलं तर आकाश अंगणाच्या आकाराचे दिसते आणि घागरीतून पाहिलं तर आकाश गोल गोल दिसून लागते, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे आहेत तरी यांना व्यापून असणारी जी वस्तू, जी सत्ता, ती सर्वत्र एकसारखी आहे. ज्याप्रमाणे बाहुभूषणादिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयूराधिक अलंकाराची वाटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, मग त्याच्यातून तुम्ही बांगड्या तयार करा, त्याच्यामधून तुम्ही मंगळसूत्र तयार करा, त्याच्यामधून तुम्ही नेकलेस तयार करा किंवा कुठलाही दागिना तयार करा, अगदी त्याप्रमाणे हा भूतांचा आभास हा नाश पावणारा आहे पण या भूताग्रासांमध्ये असणारा जो आत्मा तो मात्र अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीव धर्म रहित असून तो सर्व जीवांना व्यापून असलेला आहे. जो परमात्म्याला अशा प्रकारे जाणतो तो ज्ञानांमधला चांगला डोळस आहे असे समजावे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहे त्यांच्यामध्ये तो डोळस आहे ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. आपल्या अवतीभोवती असणारे जे लोक असतात, कुठेही असू द्या, आपल्या शेजारी पाजारी राहणारे, शेतावर आपल्यासोबत काम करणारे, ऑफिसमध्ये आपल्यासोबत काम करणारे, शाळेमध्ये आपल्यासोबत शिकणारे किंवा बिझनेसमध्ये आपल्या दुकानावर जे येणारे जाणारे असतात, ते सर्वच्या सर्व त्यांच्यामध्ये एक परमात्मा ओतप्रोत भरला आहे. याची प्रॅक्टिस करताना पहिल्यांदा सुरुवात आपण करू शकतो आपल्या घरच्या सर्व लोकांमध्ये एकसारखा एकच आत्मा भरलेला आहे असं पाहणे. नंतर अवतीभोवतीच्या, नंतर दूरदूर लांबच्या सर्व लोकांमध्ये एकच आत्मवस्तू, एकच आत्मतत्व ठासून ठासून भरलेलं आहे. ते दुसरं काही नसून परमात्म्याचं चैतन्य आहे असा बोध हळूहळू येऊ लागेल. त्याही पुढे जाऊन मग हळूहळू सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या एकाच ब्रह्माला पाहण्याची आपल्याला सवय पडेल, अशी प्रॅक्टिस होईल. मग ते गाय, गुरं, पक्षी, माकडं काही का असेना, सर्वांमध्ये ते चैतन्य ठासून भरलेलं आहे याचा अनुभव आपल्याला हळूहळू येऊ लागेल. आणि असा अनुभव येणे यालाच परमात्म्याचा ऐश्वर योग म्हणतात. मागे आपण पाहिलं यालाच ऐश्वर योग म्हणतात. अशा सर्व लोकांशी नम्रपणाने वागणे यालाच अव्यभिचारी भक्ती म्हणतात. सर्वानुभूती त्या परमात्म्याला पाहणे हाच एकमेव मार्ग आहे जेणेकरून आपली जन्ममरणाची परंपरा संपुष्टात येईल आणि हे सर्व गुण या आत्म्याला बांधू शकणार नाही. आज 27व्या श्लोकावर आपण इथे विश्रांती घेतो आहे. उद्यापासून 28वा श्लोक घ्यायला सुरुवात करू.
पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.